तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी मंदार देवस्थळी आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत 93.5 रेड FM बजाते रहो.
ऍक्शन. 11वी 12वी झालं नाही की लगेच तुमची कामाला सुरुवात झाली? तर
11वीतच
झाली. ती कशी झाली?
कॉलेजमधनं इंटर कॉलेज एकांकिका स्पर्धा होती, त्याच्यात एकाक्ष नावाची एकांकिका आम्ही केली होती, त्याच्यामध्ये मी रोल केला होता. राम विजय परवांनी ती बसवली होती आणि तिकडनं कम्प्लीट म्हणजे सरांनी पण खूप कौतुक केलं होतं, माझ्याकडनं खूप मेहनत करून घेतली होती. म्हणजे माझं फुटवर्क आज जे काही आहे, म्हणजे स्टेजवरचं म्हणा किंवा आज मला कोणाला सीन करून दाखवायचं असेल तर ज्या पद्धतीत मी करून दाखवतो ते सगळं सुधारलं ते फक्त आणि फक्त त्या राम विजय परब यांच्यामुळे. आणि हेच करत असताना जिथे मी दादरला राहत होतो, आमची जी चाळ होती, माझ्या फ्लोअरवरती बाजूच्या रूममध्ये अरुण गोखले नावाचा एक कॅमेरामन आहे, ज्यांनी आता अस्मिता वगैरे ज्याचा कॅमेरामन होता तो, अस्मिता सिरियलचा वगैरे आणि बऱ्याच सिरियल केल्या, तर त्यावेळेला तो असिस्टंट कॅमेरामन म्हणून काम करत होता. सहज तो एक दिवशी मला त्याच्या दिनमान सिरियलचं शूटिंग सुरू होतं तर तिकडे घेऊन गेला आणि अचानक गेल्यानंतर म्हणाला, बाबा सावंत डिरेक्टर होते, तर म्हणाला की हे बघा तुम्हाला त्या मित्राच्या रोलसाठी ना हा बघा हा करतो काम बीम, असं म्हणून मला वाटलं करशील का रे काम. म्हटलं हो करीन. तर मग रेणुका शहाण्याच्या मित्राचा रोल मला ऑफर झाला आणि मी तो केला. वरळी सीफेसला शूटिंग होतं आणि दुसऱ्या दिवशी बँड्राला शूटिंग होतं, मला अजून आठवत आहे. तर मग रेणुका शहाण्याच्या मित्राचा रोल मला ऑफर झाला आणि मी तो केला. वरळी सीफेसला शूटिंग होतं आणि दुसऱ्या दिवशी बँड्राला शूटिंग होतं, मला अजून आठवत आहे. दोन दिवस झालं ते काम छान झालं. पण ते सगळं बघत असताना, हे मी सांगतोय 1990, हे सगळं बघत असताना मला असं जाणवलं की तो जो एक माणूस आहे जो ऍक्शन आणि कट म्हणतोय आणि तो जे सगळं हँडल करतोय त्याच्यात गंमत आहे. बेसिकली मला लहानपणापासून आहे लाईक टू रूल, तर त्याच्यामुळे म्हटलं मला हे खूप चॅलेंजिंग आहे. तो सांगतोय की तुम्ही इकडून इकडे या, मग तो कॅमेरामनला पण इन्स्ट्रक्शन देतोय आणि असं सगळं घडत आहे, तर हे खूप मस्त आहे. म्हणून मी त्या दिवशी जेव्हा माझा दुसरा दिवस जो बँड्रातला माझा शूटिंगचा होता ऍज अन ऍक्टर म्हणून, तर माझं पॅकअप झालं आणि मी अरुण गोखलेला म्हटलं मला असिस्ट करायचंय. तर तो म्हणाला अरे पण तुझं म्हटलं नाही ते मी सगळं बघीन कॉलेज बिलेज, पण मला असिस्ट करायचं, मला सांग ना मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायचंय. तर त्यांनी विचारलं बाबा सावंतना, तर ते म्हणाले ठीक आहे उद्यापासून यायला सांग त्याला. म्हणजे दॅट वॉज बिग, हा की अरे यार लगेच हो सांगितलंय. मी घरी येऊन सांगितलं तर अगदी सुरुवातीला बाबा फार त्या गोष्टीसाठी हे नव्हते, कारण ते म्हणत होते की मंदार शिक्षण पूर्ण कर. म्हटलं नाही बाबा मला आता ही संधी चालून आली आहे, त्याच्यामुळे मी करीन, मी हे पण करीन साईड बाय साईड आणि ते पण करीन, पण मला ते करू द्या आता. तर त्याने एक क्षणभर विचार केला, मला म्हणाले ठीक आहे योगेश मला काही म्हणायचं नाही, तुला जे हवं ते कर, वरण भाताचं काय आणि उद्या तुझं लग्न आहे हे सगळं आहे, तर त्याच्यात तू कितपत नंतर पुढे सगळं निभावून नेऊ शकतोस त्याचा सगळ्याचा विचार कर. पण मी त्यावेळेला खूप फर्म होतो दोन गोष्टींवर, एकतर मला ह्याच क्षेत्रात आता ही जी संधी चालून आली ती स्वीकारायची आणि मी तिथून पुढे ऍक्टिंग करणार नाही, आय विल बी द डिरेक्टर ओनली, म्हणजे पूर्ण फोकस. म्हणजे ते असतं ना की आता काही काम नाही तर जरा थोडा दिवस ऍक्टिंग करून बघू, मग ऍक्टिंग झाली नाही तर मग थोडे दिवस हे करून बघू, तर ते तसं न करता मी पूर्णपणे त्यावेळेला डिरेक्शन करायचं असं ठरवलं आणि मी नेक्स्ट डेपासून तिकडे त्यांना जॉईन झालो. आणि मग त्याच वेळेला दिनमान, सत्यवती, मला नाही जमायचं अशा तीन मालिका पाठोपाठ सुरू झाल्या होत्या. 13-13 किंवा 16-16 भागाच्या मालिका असायच्या त्यावेळेला दूरदर्शनवर आणि तिथून माझी सुरुवात झाली.
जरी खूप लवकर पाऊल ह्या क्षेत्रात ठेवलं तरी सुद्धा एक स्ट्रगल असतोच नशिबात लिहिलेला. तुम्हाला लागोपाठ 3 सिरियल्स तुम्ही म्हणालात, तसं तुम्ही असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं, पण तुमची ओळख कशी निर्माण झाली इंडस्ट्रीमध्ये?
तेव्हा खरं सांगायचं ना स्ट्रगल सगळ्याच दृष्टिकोनात नव्हता, कारण एकतर तेव्हा ही प्रायव्हेट चॅनल्स नव्हती, फक्त दूरदर्शन होतं आणि 13 किंवा 16 भागाच्या मालिका असायच्या, महिन्यातनं 12 किंवा 15 दिवस शूटिंग असायचं, नंतर मग एडिटला जावं लागायचं. सो ते तेव्हा काहीतरी ते म्हणजे डिरेक्टर व्हायचं होतं, यासाठी मी त्यावेळेला सगळं केलंय. म्हणजे मी प्रोड्युसरच्या घरून कॅसेट्सच्या बॅग घेऊन येण्यापासून ते तिकडे पॅकअप झाल्यानंतर शूटिंगचं परत त्यांच्या घरी जायचं, त्या सुटकेसमधनं सगळ्या शूटिंगच्या कॅसेट्स काढायच्या, त्यांच्या त्या कॅसेटच्या रॅकमध्ये लावायच्या आणि मग घरी जायचं, असं हे केलंय मी. त्यावेळेला त्यांचे माणिकचंद सिगरेट ह्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. इनिशियली जेव्हा हे चालू व्हायच्या आधी जेव्हा मी अजून एक आजचा दिवस गमतीचा नावाची सिरियल करत होतो, सो त्यावेळेला ते होण्यासाठी मी प्रोडक्शनच्या पण काही गोष्टी करत होतो. मी सकाळी सेटवरती चहा साखर सगळं घेऊन आलोय, म्हणजे स्पॉट आणि प्रोडक्शन मॅनेजर बरोबर जाऊन. त्याच्यानंतर पॅकअप झाल्यानंतर समजा काही सेशन्स चालू असतील तर आय हॅव सर्व्हड एव्हरी वन, म्हणजे मदत म्हणा किंवा हे म्हणा. तर ते सगळं करताना एकदा खूप मी नाव नाही सांगणार पण मी एकदा सहज एकाने सांगितलं होतं जरा क्लॅप दे रे असं, म्हणून मी त्यावेळेला असा क्लॅप दिला होता आणि तेवढ्यात त्या माणसाने मला क्लॅप देताना बघितलं आणि मला अरे अच्छा तू क्लॅप वगैरे द्यायला लागलास, वेळ बेटा तुला हे सगळं करायला अजून खूप वेळ. सो म्हटलं सॉरी सर याच्या पुढे नाही होणार. त्याच्यानंतर तीच माझी सुरुवात झाली. त्या ह्याच्यानंतर मला योग्य संधी मिळाली तो क्लॅप हातात पकडायला. तिकडे मी आयुष्यात एक गोष्ट शिकलो की मला मोठं झाल्यानंतर काय करायचं नाहीये. सो दॅट वॉज आय थिंक द बिगेस्ट पॉईंट ऑफ माय लाईफ, म्हणजे करिअरच्या दृष्टिकोनातनं, की अगदी सुरुवातीला अशा काही गोष्टी शिकायला मिळणं की असं नाही वागलं पाहिजे, असं नाही केलं पाहिजे आणि तू कसं राहिलं पाहिजेस मंदार.
कधी तुमचे पैसे नाही का बुडाले, कधी काम करून घेतलं आणि पर डे दिलाच नाही असं काही झालं का, आणि पर डे किती मिळायचं त्यावेळेस?
म्हणजे माझी इनिशियली जिथून सुरुवात झाली होती तेव्हा मला 500 रुपये पर एपिसोड असं मानधन
पर एपिसोड
असं ठरलं होतं, कारण तेव्हा पर एपिसोड होते, तेव्हा पर डे ही भाषा संकल्पनाच नव्हती. मी 39 एपिसोडचं शूटिंग केलं होतं तर त्या 39 एपिसोडचे मिळून असे काही पैसे वगैरे होतात असं. आणि त्यावेळेला दिवाळी जस्ट जवळ आली होती, बाबा मला म्हणाले अरे मंदार इतके दिवस तू काम करतोयस हे करतोयस, तू म्हणाला होतास तुला 500 रुपये मिळतील, कधी मिळणार पैसे तुला? आणि अगदीच दिवाळी तोंडावर आली होती तर मी म्हटलं सर मी 39 एपिसोड झाले, तुम्ही मला म्हणाला होतात 500 रुपये प्रमाणे देईन तर मला पैसे मिळाले तर बरं होईल, घरी द्यायचे मला. तर ते मला म्हणाले की अच्छा अरे बापरे तुला आता पैसे पण द्यायचे का?
हा
तुझी शिकण्याची प्रोसेस होती ना, खरं तर तुला शिकवल्याबद्दल तू आम्हाला पैसे द्यायला पाहिजे मंदार. बरं चल ठीक आहे, चल तू आता मागितलंस ना तुला देऊन टाकतो पैसे. तर मला वाटलं मस्करी करतात म्हणजे, आणि मी आयुष्यात नाही विसरू शकत 39 एपिसोडचा मिळून त्यांनी मला 2400 रुपयाचा चेक दिला.
व्हॉट?
आणि ते मला म्हणाले की मंदार हे तुझं फुल अँड फायनल पेमेंट. मी तसं बघितला चेक आणि म्हटलं थँक्यू सो मच, ह्या पैशातनं तुम्ही तुमच्या मुलांना दिवाळीला कपडे शिवा, आणि म्हणून मी तिकडनं बाहेर पडलो. मग त्याच्यानंतर 5-6 महिने गेले माझे काम शोधण्यात, इकडे तिकडे फिरण्यात, पण हवं तसं मनासारखं काम नाही मिळालं. आणि मग त्याच्यानंतर गौतम जोगळेकर बरोबर सप्तर्षी नावाची एक मी सिरियल केली 93 साली आणि मग तिकडनं रेग्युलर काम माझं सुरू झालं.
सो पहिला मोठा चेक जो हातात पडला होता तो कितीचा होता आणि त्यातनं तुम्ही काय घेतलं, काय विशेष होत्या ज्या मनात त्या कम्प्लीट केलं?
95 साली बोलाची कडी नावाची एक सिरियल करत होतो.
आय रिमेंबर
या, त्याचं मी कार्यकारी दिग्दर्शक होतो त्या सिरियलचा. सो त्या सिरियलचा पहिला मोठा चेक होता माझा आणि तो चेक माझ्यामध्ये काहीतरी 7,500 वगैरे असा एक मोठा चेक होता पहिला. आणि त्या ह्याच्यातनं मी घरी टेलिफोन घेतला लँडलाईन.
वा.
आणि त्याच्यानंतर मग असं आमचं घरात ठरलं की बाबा टेलिफोनचं बिल मी भरत जाईन, एवढे एवढे पैसे मी शक्यतो आता जेव्हा होतील तेव्हा मला मी तुम्हाला देत जाईन. म्हणजे मला कपड्याची आणि याची भयानक आवड होती, पण आमच्याकडे फोन नव्हता त्याच्यामुळे मला कामासाठी येणारे फोन आमच्या शेजारी यायचे आणि मग ते प्रत्येक वेळेला बरं नाही दिसायचं, तेव्हा कधीपासून तो फोन घ्यायचा होता. बाबा म्हणले होते आपण घेऊ पण म्हटलं नको, जेव्हा मी येईन तो फोन मी घेईन. आणि मग माझे जे पैसे मिळाले त्याच्यातनं मी तो फोन घेतला.
93.5 FM बजाते रहो.
Camera! Action! Got it!